ಶ್ರೀ ಮಹಾಗಣಪತೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೀ ನಮಃ. ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯಾಯ ನಮಃ. ಅಶ್ಯಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯ ವಜ್ರಕವಚ ಸ್ತೋತ್ರ ಮಂತ್ರಸ್ಯ ಕಿರಾತರೂಪೀ ಮಹಾರುದ್ರ ಋಷಿ ಅನುಷ್ಠುಪ್ ಚಂದಃ. ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯೋ ದೇವತಾ ದ್ರಾಂ ಬೀಜಂ ಆಂ ಶಕ್ತಿಃ ಕ್ರೌಂ ಕೀಲಕಂ. ಓಂ ದ್ರಾಂ ಆತ್ಮನೇ ನಮಃ. ಓಂ ದ್ರೀಂ ಮನಸೇ ನಮಃ. ಓಂ ಆಂ ದ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಸೌಃ. ಓಂ ಕ್ಲಾಂ ಕ್ರೀಂ ಕ್ಲೂಂ ಕ್ಲೈಂ ಕ್ಲೌಂ ಕ್ಲಃ. ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಪ್ರಸಾದ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥೇ ಜಪೇ ವಿನಿಯೋಗಃ. ಓಂ ದ್ರಾಂ ಅಂಗುಷ್ಟಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಓಂ ದ್ರೀಂ ತರ್ಜನೀಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಓಂ ದ್ರೂಂ ಮಧ್ಯಮಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಓಂ ದ್ರೈಂ ಅನಾಮಿಕಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಓಂ ದ್ರೌಂ ಕನಿಷ್ಠಿಕಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಓಂ ದ್ರಃ ಕರತಲಕರಪೃಷ್ಠಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಓಂ ದ್ರಾಂ ಹೃದಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ದ್ರೀಂ ಶಿರಸೇ ಸ್ವಾಹ. ಓಂ ದ್ರೂಂ ಶಿಖಾಯೈವ ಷಟ್. ಓಂ ದ್ರೈಂ ಶ್ರೋತ್ರಾಯ ಕವಚಾಯ ಹುಂ. ಓಂ ದ್ರೌಂ ನೇತ್ರತ್ರಯಾಯ ವಷಟ್. ಓಂ ದ್ರಃ ಅಸ್ತ್ರಾಯ ಫಟ್. ಓಂ ಭೂರ್ಭುಸ್ವರೋಮಿತಿ ದಿಗ್ಬಂಧಃ. ಅಥ ಧ್ಯಾನಂ. ಜಗದಂಕುರ ಕಂದಾಯ ಸಚ್ಚಿದಾನಂದಮೂರ್ತಯೇ ದತ್ತಾತ್ರೇಯಾಯ ಯೋಗೀಂದ್ರ ಚಂದ್ರಾಯ ಪರಮಾತ್ಮನೇ. ಕದಾ ಯೋಗೀ ಕದಾ ಭೋಗೀ ಕದಾ ನಗ್ನಃ ಪಿಶಾಚವತ್. ದತ್ತಾತ್ರೇಯೋ ಹರಿಃ ಸಾಕ್ಷಾತ್ ಭುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಪ್ರದಾಯಕಃ. ವಾರಾಣಸೀ ಪುರಸ್ನಾಹೀ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಪಾಧರಃ. ಮಾಹುರೀಪುರ ಭಿಕ್ಷಾಸೀ ಶೈಷಶಾಹೀ ದಿಗಂಬರಃ. ಇಂದ್ರನೀಲ ಸಮಾಕಾರಃ ಚಂದ್ರಕಾಂತಿ ಸಮದ್ಯುತಿಃ. ವೈಡೂರ ಸದೃಶ ಸ್ಫೂರ್ತಿಃ ಚಲತ್ಕಿಂಚಿತ್ ಜಟಾಧರಃ. ಸ್ನಿಗ್ಧದಾವಲ್ಯಯುಕ್ತಾಕ್ಷೋತ್ಯಂತ ನೀಲಕನೀನಿಕಃ. ಬ್ರೂವಕ್ಷಃ ಸ್ಮಶ್ರುನೀಲಾಂಕಃ ಶಶಾಂಕಸದೃಶಾನನಃ. ಹಾಸನಿರ್ಜಿತ ನೀಹಾರಃ ಕಂಠನಿರ್ಜಿತ ಕಂಬುಕಃ. ಮಾಂಸಲಾಂಸೋ ದೀರ್ಘಬಾಹುಃ ಪಾಣಿನಿರ್ಜಿತ ಪಲ್ಲವಃ. ವಿಶಾಲಪೀನ ವಕ್ಷಾಚ್ಚ ತಾಮ್ರಪಾಣಿರ್ದಲೋದರಃ. ಮೃಥುಲಶ್ರೋಣಿಲಲಿತೋ ವಿಶಾಲಜಘನಸ್ಥಲಃ. ರಂಭಾಸ್ತಂಭೋಪಮಾನೋರುಃ ಜಾನುಪೂರ್ವೈಕ ಜಂಗಕಃ. ಗುಡಗುಲ್ಪಃ ಕೂರ್ಮಪೃಷ್ಟೋ ಲಸತ್ಪಾದೋ ಪರಿಸ್ಥಲಃ. ರಕ್ತಾರವಿಂದ ಸದೃಶ ರಮಣೀಯ ಪದಾಧರಃ. ಚರ್ಮಾಂಬರಧರೋ ಯೋಗಿ ಸ್ಮರ್ತೃಗಾಮೀ ಕ್ಷಣೇ ಕ್ಷಣೇ. ಜ್ಞಾನೋಪದೇಶ ನಿರತೋ ವಿಪದ್ಧರಣ ದೀಕ್ಷಿತಃ. ಸಿದ್ಧಾಸನ ಸಮಾಸೀನ ರುಜುಕಾಯೋ ಹಸನ್ಮುಖಃ. ವಾಮಹಸ್ತೇನ ವರದೋ ದಕ್ಷಿಣೇನಾಭಯಂಕರಃ. ಬಾಲೋನ್ಮತ್ತ ಪಿಶಾಚೀಭಿಃ ಕ್ವಚಿದ್ಯುಕ್ತಃ ಪರೀಕ್ಷಿತಃ. ಭಸ್ಮೋದ್ಧೂಲಿತ ಸರ್ವಾಂಗೋ ಮಹಾಪಾತಕನಾಶನಃ. ಸರ್ವರೂಪೀ ಸರ್ವಧಾರ ಸರ್ವಗ ಸರ್ವಕಾಮದಃ. ಭಸ್ಮೋದ್ಧೂಲಿತ ಸರ್ವಾಂಗೋ ಮಹಾಪಾತಕನಾಶನಃ. ಭುಕ್ತಿಪ್ರದೋ ಮುಕ್ತಿದಾತ ಜೀವನ್ಮುಕ್ತೋ ನ ಸಂಶಯಃ. ಏವಂ ಧ್ಯಾತ್ವಾನನ್ಯಚಿತ್ತೋ ಮದ್ವಜ್ರಕವಚಂ ಪಠೇತ್. ಮಾಮೇವ ಪಶ್ಯನ್ ಸರ್ವತ್ರ ಸ ಮಯಾ ಸಹ ಸಂಚರೇತ್. ದಿಗಂಬರಂ ಭಸ್ಮ ಸುಗಂಧಲೇಪನಂ ಚಕ್ರಂ ತ್ರಿಶೂಲಂ ಗರುಡಂ ಗದಾಯುಧಂ. ಪದ್ಮಾಸನಂ ಯೋಗಿ ಮುನೀಂದ್ರವಂದಿತಂ ದತ್ತೇತಿ ನಾಮಸ್ಮರಣೇನ ನಿತ್ಯಂ. ಓಂ ಲಂ ಪೃಥಿವ್ಯಾತ್ಮನೆ ಗಂಧಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಓಂ ಹಂ ಆಕಾಶಾತ್ಮನೆ ಪುಷ್ಪಾಣಿ ಪೂಜಯಾಮಿ. ಓಂ ಯಂ ವಾಯುವಾತ್ಮನೆ ಧೂಪಮಾಘ್ರಪಯಾಮಿ. ಓಂ ರಂ ಅಗ್ನಿಯಾತ್ಮನೆ ದೀಪಂ ಸಂದರ್ಶಯಾಮಿ. ಓಂ ವಂ ಅಮೃತಾತ್ಮನೆ ಅಮೃತ ನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ದತ್ತಾತ್ರೇಯ ಶಿರಃ ಪಾತು ಸಹಸ್ರಾಬ್ಜೇಷು ಸಂಸ್ಥಿತಃ. ಫಾಲಂ ಪಾತ್ಮನಸೂಯೇಯಃ ಚಂದ್ರಮಂಡಲ ಮಧ್ಯಗಃ. ಕೂರ್ಚಂ ಮನೋಮಯ ಪಾತು ಹಂ ಕ್ಷಂ ದ್ವಿದಲ ಪದ್ಮಭೂಃ. ಜ್ಯೋತಿಷಾಪೋಕ್ಷಿಣೀ ಪಾತು ಪಾತು ಶಬ್ದಾತ್ಮಕಃ ಶ್ರುತಿ. नासिकां पातु गन्धात्मा मुखं पातु रसात्मकः जिह्वां वेदात्मकः पातु दन्तोष्टौ पातु धार्मिकः कपोला वत्रिभुः पातु पात्वशेषं ममात्मवित् स्वरात्मा षोडशाराब्जस्थितः पात्ववतात् गलम् स्कन्दौ चन्द्रानुजः पातु भुजौ पातु कृताधिपुः जतृणी शत्रुजित् पातु पातु वक्षस्थलम् हरिः कादिटान्त द्वादशार पद्मगो मरुदात्मकः योगीश्वरेश्वरः पातु हृदयम् हृदयस्थितः पार्श्वे हरिः पार्श्ववर्ती पातु पार्श्वस्थितः स्मृतः हठयोगात्तु योगज्ञः कुक्षी पातु कृपानिधिः डकारादिपकारान्त दशारसरसीरुहे नाभिस्थले वर्तमानो नाभिं वह्यात्मकोऽवतु वह्नितत्त्वमयो योगी रक्षतान् मणिपूरकम् कटिं कटिस्थ ब्रह्माण्ड वासुदेवात्मकोऽवतु वकारादिलकारान्त षट्पत्राम्बुजबोधकः जलतत्त्वमयो योगी स्वाधिष्ठानम् ममावतु सिद्धासन समासीन ऊरू सिद्धेश्वरोऽवतु वादिशान्त चतुष्पत्र सरोरुह निबोधकः मूलाधारम् महीरूपो रक्षताद्वीर्यनिग्रही वृष्टिञ्च सर्वतः पातु जानुन्यस्त कराम्बुजः जङ्गे पात्ववधूतेन्द्रः पात्वङ्घ्री तीर्थपावनः सर्वाङ्गम् पातु सर्वात्मा रोमाण्यवतु केशवः चर्मम् चर्माम्बरः पातु रक्तम् भक्तिप्रियोऽवतु मांसम् मांसकरः पातु मज्जा मज्जात्मकोऽवतु अस्तीनि स्थिरधिः पायात् मेधाम् वेदाः प्रपालयेत् शुक्रम् सुखकरः पातु चित्तम् पातु दृढाकृतिः मनोबुद्धिमहङ्कारम् ऋषीकेशात्मकोऽवतु कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः बन्धून् बन्धूत्तमः पायाच्छत्रुभ्यः पातु शत्रुजित् गृहारामधनक्षेत्र पुत्रादीन् शङ्करोऽवतु भार्याम् प्रकृतिवित् पातु पश्वादीन् पातु स्वार्जभृत् प्राणान् पातु प्रधानज्ञो पक्षादीन् पातु भास्करः सुखम् चन्द्रात्मकः पातु दुःखात् पातु पुरान्तकः पशून् पशुपति पातु भूतिम् भूतेश्वरो मम प्राच्याम् विषहरः पातु पात्वाग्नेयाम् मखात्मकः याम्याम् धर्मात्मकः पातु नैऋत्याम् सर्ववैरिवृत् वराह पातु वारुण्याम् वायव्याम् प्राणदोऽवतु शौबेर्याम् धनदः पातु पात्वीशान्यम् महागुरुः ऊर्ध्वम् पातु महासिद्धः पात्वदस्ताज्जटाधरः रक्षाहीनम् तु यत् स्थानम् रक्षत्वाधिमुनीश्वरः एतन्मे वज्रकवचम् यः पटे चृणुयादपि वज्रकाय चिरञ्जीवी दत्तात्रेययोग मब्रुवम् त्यागी भोगी महायोगी सुख दुःख विवर्जितः सर्वत्र सिद्धसङ्कल्पो जीवन्मुक्तोऽद्य वर्तते इत्युक्त्वान्तर्दधे योगी दत्तात्रेयो दिगम्बरः दलादनोऽपि तज्जप्त्वा जीवन्मुक्तः स वर्तते बिल्लो दूरश्रवा नाम तदानीम् श्रुतवानिदम् सकृच्छ्रवणमात्रेण वज्राङ्गोऽभवदप्यसौ इति श्रीदत्तात्रेय वज्रकवचम् समाप्तम्। श्रीमहागणपते नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीपादवल्लभ नृसिंहसरस्वति श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः।